चीनी मंडी .com पॉडकास्ट।
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रकल्पाचं उद्घाटन। तेलंगणामधील कालेश्वरम प्रकल्पाचा गडचिरोली चंद्रपूर जिल्ह्यांना लाभ। तेलंगणा राज्यातील विविध उपयोगी लिफ्ट पाणी पुरवठा योजनांचा समावेश असणाऱ्या कालेश्वरम प्रकल्पाचं उद्घाटन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालं। या प्रकल्पातील 4 उपसा सिंचन योजनांमुळे गडचिरोलीतील 7,118 हेक्टर क्षेत्रावर सिंचन होणार आहे। तसंच या प्रकल्पाचा भाग असलेल्या प्रस्तावित तुंबडीहेट्टी बॅरेजमुळे गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यातील 25,000 हेक्टर क्षेत्राला सिंचन सुविधा मिळणार आहे। तेलंगणा राज्याच्या जयशंकर भूपालपल्ली जिल्ह्यातील मेडीगठ्ठा इथं आज तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या हस्ते या प्रकल्पाचं उद्घाटन झालं। या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह तेलंगणा आणि आंध्र प्रदेशचे राज्यपाल ESL नरसिंहन आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री YS जगमोहन रेड्डी यांचीही उपस्थिती होती। विविध पातळ्यांवरील प्रकल्पांचा समावेश असणारी ही जगातील सर्वात मोठी उपसा पाणी पुरवठा योजना मानली जात आहे। या प्रकल्पामुळे दोन राज्यातील 45 लाख एकर क्षेत्राला वर्षातून 2 पिकांसाठी पाणी पुरवठा होणार आहे। या प्रकल्पांतर्गत असलेल्या मेडीगट्टा बॅरेजचा महाराष्ट्राला फायदा होणार असून या पाण्याचा उपयोग करून 4 उपसा सिंचन योजना राबवण्यात येणार आहेत। त्यामध्ये गडचिरोली जिल्ह्यातील पेंटीपाका रंगय्यापल्ली टेकाडा आणि रेगुंठा यांचा समावेश आहे। या 4 योजनांद्वारे 74.34 दलघमी पाण्याच्या वापरातून जिल्ह्यातील 7,118 हेक्टर सिंचन क्षेत्रास फायदा होणार आहे। या प्रकल्पाच्या पाण्यावर दोन्ही राज्यांमध्ये मच्छीमारी आणि नौकावहन करण्यात येणार आहे। मेडीगट्टा बॅरेजच्या वरील बाजूस आष्टीजवळ तेलंगणा शासनाकडून तुंबडीहेट्टी बॅरेज प्रस्तावित आहे। या बॅरेजची पूर्ण संचय पातळी 148 मीटर असून महाराष्ट्र शासनानं त्यास तत्वतः मान्यता दर्शवली आहे। या बॅरेजमुळे चंद्रपूर जिल्ह्यातील 21,869 हेक्टर आणि गडचिरोली जिल्ह्यातील 2,471 हेक्टर असं एकूण 24,340 हेक्टर क्षेत्रास सिंचनाचा लाभ मिळणार आहे। आंतरराज्य मंडळाच्या बैठकीत मेडीगट्टा बॅरेजची पूर्ण संचय पातळी 100 मीटर ठरवण्यात आली आहे। त्यानुसार प्रकल्पाची साठवण क्षमता 16.17 TMC इतकी आहे। या बॅरेजवरून उपशाद्वारे 160 TMC पाणी उचलण्यात येणार आहे। त्यातून 7,50,000 हेक्टर क्षेत्रात सिंचन मिळणार असून आणि बिगर सिंचनासाठी 56 TMC पाणी उपलब्ध होणार आहे। त्यातील 40 TMC पाणी पिण्यासाठी आणि 16 TMC पाणी औद्योगिक वापरासाठी असेल। या बॅरेजच्या बुडीत क्षेत्राच्या उजव्या बाजूला तेलंगणा राज्य असून डाव्या तीरावर महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्हा आहे। गडचिरोली जिल्ह्यात 45 किलोमीटरपर्यंत या प्रकल्पाचं बुडीत क्षेत्र येतं। या बुडीत क्षेत्रामुळे 4.80 हेक्टर सरकारी आणि 178.51 हेक्टर खाजगी जमीन बाधित होते। त्यापैकी 121.96 हेक्टर खाजगी जमीन तेलंगणा राज्यानं सरळ खरेदीनं विकत घेतली आहे। जमिनीचं संपादन कमी करण्यासाठी फ्लड बँकेचं बांधकाम करण्यात आलं आहे। मेडीगट्टा बॅरेज ते सिंद्रोच्या शहरापर्यंत पेंडीपाका नाला, राजन्नापल्ली नाला, जनमपल्ली नाला आणि लबांडपल्ली नाला असे प्रमुख 4 नाले आहेत। पाणी फुगवट्यामुळे त्या नाल्यात पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे। या परिस्थितीवर निगराणी ठेवण्यासाठी आंतरराज्य पूर नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असून यावर्षीच्या अनुभवाप्रमाणे पुढील कारवाई करण्यात येणार आहे। दोन्ही राज्यांच्या संयुक्त पथकांनी मेडीगट्टा बॅरेजच्या बुडीत क्षेत्राचं यावर्षी संयुक्त सर्वेक्षण केलं आहे। त्यानुसार पूर्ण संचय पातळीमध्ये बाधित होणाऱ्या जमिनीचं संपादन आणि महत्तम पूर पातळीमध्ये बाधित होणारे रस्ते, पूल यांची उंची वाढवण्यात येणार आहे।